ते मेरा बाबा सुनेगा साडे दर्द मंदा दी
ਮੇਰਾ ਬਾਬਾ।